Namo Buddhaya. Jai Bhim. So I'm very glad to see your shining faces.
It's
very clear when I got here the effect of the retreat on you all.
You
all seem very still, very, very bright.
And
that's really good to see.
And I'm
very pleased indeed that all of you who are not ordained will be ordained in the next few days.
And you know that at
this time there are ordinations taking place at Guhyaloka.
आणि तुम्हाला माहिती असेल की यावेळेस आता गुहेलोक इथे सुद्धा दीक्षा होत आहे.
And some of you will know my secretary Sam.
आणि आपल्यापैकी काही लोकांना माझे जे सचिव आहेत सॅम त्यांच्याबद्दल माहिती असेल.
Well, he's not Sam anymore.
आता ते सॅम राहिले नाही.
But we don't know who he is.
परंतु आता ते कोण आहेत हे मात्र माहिती नाही.
Because his public ordination will be on the 11th.
तर त्यांची जी काही जाहीर दीक्षा आहे ती 11 तारखेला होणार आहे.
At the same time, there are women's ordinations taking place at Akashavana in Spain.
याचबरोबर स्पेनमध्ये आकाशवन इथे महिलांची सुद्धा दीक्षा होणार आहे.
I don't know how many are being ordained then.
तर किती लोकांची दीक्षा होईल हे मला माहिती नाही.
But I think their public ordination is the 12th.
तर मला वाटतं बहुतेक त्यांची जी काही जाहीर दीक्षा आहे 12 तारखेला असेल.
So at the same time as you're being ordained, there are men being ordained at Guhyaloka and women being ordained at Akashavana.
तर महिलांची पण दीक्षा होणार आहे आकाशवाणीत आणि मग गुहेलोक मध्ये पुरुषांची सुद्धा दीक्षा होणार आहे.
So it's important that you know that.
तर हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे माहिती असावं.
And you are part of their batch.
तर तुम्ही त्यांची जी काही बॅच आहे त्याची तुम्ही सुद्धा एक भाग आहात.
They are part of your batch.
आणि ते तुमची जी बॅच आहे त्याचे ते भाग आहेत.
The June 2012 batch. Of the Triratna Bauda Sangha.
तर त्रिरत्न बौद्ध संघाचं 2012 ची ही बॅच असणार आहे.
So just remember them.
तर त्यांची आठवण ठेवा.
You probably only know Sam if you know anybody.
तर कदाचित एक सॅम सोडले तर कुणाबद्दल तुम्हाला तेवढी माहिती नसेल.
Yes, lots of men and women just like you.
तर अनेक जे पुरुष आहेत स्त्री आहेत तुमच्यासारखे ते पण आहेत.
So I've been asked over these next 4 days to speak about what it means to be a dhammachari.
तर मला हे सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या 4 दिवसांमध्ये धम्मचारी असणं म्हणजे काय याच्यावर मी बोलावं.
What does the dhammachari life consist in?
तर धम्मचारीचं जीवन जे आहे याच्यामध्ये काय असतं हे मला सांगण्यासाठी सांगितलेलं आहे.
So I was thinking how can I present this?
आणि मी विचार करत होतो की याची मांडणी मी कशी करणार आहे.
And I was told I'd got 4 days.
आणि मला हे सांगण्यात आलं की माझ्याकडे 4 दिवस आहेत.
So I need 4 themes.
तर मला मग 4 असे विषय पाहिजेत.
And immediately I thought, well, in the ordination ceremony, there's something that's said which has 4 themes.
आणि मग दीक्षा जेव्हा होत असते हा जो समारंभ होतो त्याच्यामध्ये 4 गोष्टी म्हटल्या जातात ते 4 विषय त्याच्यामध्ये आहेत.
सो व्हेन द पब्लिक ऑर्डिनेशन टेक्स प्लेस यू गो थ्रू द होल सेरेमनी.
आणि जेव्हा जाहीर दीक्षा होते तेव्हा संपूर्ण हा जो काही विधी असतो समारंभ असतो त्याच्यामधून आपण जात असता.
यू विल हॅव गॉट युअर केसेस.
तुम्हाला तुमचा केसा दिला जातो.
यू बी सिटिंग इन अ रो देअर विथ युअर ब्राइट शाइनी व्हाइट केसेस.
आणि इथं रांगेमध्ये अत्यंत चमकदार प्रकाशमान अशा शुभ्र केसामध्ये तुम्ही बसलेला असाल.
नॉट डर्टी केसेस.
तर जसा आमचा घाणेडा जो केसा दिसतो असं नसणार आहे तो.
दीज केसेस हॅव बीन वॉर्न इन सो मेनी डिफरंट सिच्युएशन्स.
तर हा जो केसा आहे अनेक अशा प्रसंगी अनेक ठिकाणी आम्ही हा घातलेला आहे.
योर्स विल बी शाइनिंग अँड फ्रेश.
तर तुमचा अत्यंत चमकणारा आणि अत्यंत ताजा असणार आहे.
कम्प्लिटली क्लीन.
पूर्णपणे तो स्वच्छ असणार आहे.
जस्ट लाईक युअर ओन गोइंग फॉर रेफ्यूज टू द 3 jewels. इट बी कम्प्लिटली क्लीन.
तर जसं तुमचं त्रिरत्नाला जे काही शरणगमन आहे ते अत्यंत स्वच्छ आहे अशा प्रकारचं ते असणार आहे.
सो यू बी सिटिंग देअर विथ युअर न्यू केसेस.
तर नवीन केसासोबत तुम्ही इथं बसलेले असणार आहात.
फिलिंग व्हेरी व्हेरी हॅपी.
आणि त्याचं तुम्हाला अत्यंत सुखावं वाटणार आहे.
And then you say four verses that express the spirit in which you're taking this ordination.
आणि मग चार अशा गाथा तुम्ही म्हणता, तर ही जी काही दीक्षा होत आहे त्याचं जे काही चैतन्य आहे त्याच्यामधून ते व्यक्त होतं.
I don't know whether these have been spoken about.
तर मला हे माहिती नाही की याच्याबद्दल इथं बोलल्या गेलं किंवा नाही.
Bhante said that he thought these were very important.
परंतु भंते असं म्हणतात की हे अतिशय महत्वाचं आहे.
And they really amount to a kind of commitment.
तर ज्याला आपण प्रतिज्ञाबद्ध होणं म्हणतो याच्याशी ते संबंधित आहे.
Even a vow.
किंवा आपण असं म्हणूया की जसं आपण प्रतिज्ञा करतो असं म्हणता येईल.
So what is it you're going to be asked to say?
तर मग तुम्हाला काय म्हणण्यासाठी सांगण्यात येणार आहे?
यू से गुरु के प्रति प्रमाणिक रहकर मैं यह दीक्षा ग्रहण करता हूं. कैन यू रिकॉग्नाइज दैट? मित्र और बंधुओं के प्रति सामंजस्य रखकर मैं ये दीक्षा ग्रहण करता हूं. संबोधि प्राप्ति के लिए मैं यह दीक्षा ग्रहण करता हूं. सभी प्राणियों के हितार्थ मैं ये दीक्षा ग्रहण करता हूं. सो यस, यू से दीज वर्ड्स वन्स यू रिसीव्ड योर केसा.
तर ह्या ज्या गाथा आहे जेव्हा तुम्हाला केसा दिला जातो तेव्हा मग ह्या गाथा तुम्ही म्हणत असता.
अँड well perhaps you can already see that they're very very significant indeed.
आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की अतिशय महत्वपूर्ण अशा ह्या गाथा आहेत.
If you could really take the ordination in this spirit, you'd have no difficulty in the future.
आणि खरोखरच जर या चैतन्याने जर तुम्ही दीक्षा ग्रहण केली तर भविष्यामध्ये मग तुम्हाला अडचणी येणार नाहीत.
And perhaps we who've been ordained can think about that.
आणि कदाचित आम्ही ज्यांची दीक्षा झालेली आहे ते सुद्धा याचा विचार करू शकतील.
As we go through them we can ask ourselves, well, are we loyal to our teachers?
आणि मग हे आपण ऐकत असताना आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की आपल्या गुरुप्रती आपण प्रामाणिक आहोत काय.
Are we in harmony with our friends and brethren?
आणि मग आपले जे कोणी मित्र आहेत आपले जे काही बांधव संघ बांधव आहेत त्यांच्याबद्दल आपण सुसमाधानी आहोत काय.
Are we really striving for enlightenment?
आणि खरोखर संबोधी प्राप्तीसाठी आपले प्रयत्न आहेत काय.
Are we really working for the benefit of all beings?
आणि सर्व जे प्राणी मात्र आहेत त्यांच्या कल्याणासाठी आपण कार्य करीत आहोत काय.
We can ask ourselves that.
आणि आपण स्वतःलाही हे प्रश्न विचारू शकू.
And you who are just about to be ordained, well, you can be thinking, do I want to make this kind of commitment?
आणि ज्यांच्या आता दीक्षा हो घातलेली आहे ते असा विचार करू शकतील की खरोखरच अशा प्रकारे मला प्रतिज्ञाबद्ध व्हायचं आहे का.
इट्स नॉट टू लेट इफ यू डोंट वॉन्ट टू.
आणि आताही काही उशीर झालेला नाही जर तुम्हाला हे हवं नसेल तर.
इफ यू नीड टू लीव्ह क्विकली आय गिव्ह यू युअर ट्रेन फेअर.
आणि जर तुम्हाला इथून लगेच जायचं असेल तर तुमचं जे काही गाडी भाडं आहे ते मी देऊ शकेन.
आय कॅरी युअर बॅग टू द स्टेशन.
हा, किंवा तुमची बॅग घेऊन मी स्टेशन पर्यंत येऊ शकेन.
वेल मेबी आय गेट माय ट्रिव्हिया नागार्जुन टू कॅरी देम.
कदाचित मी मैत्री नागार्जुन यांची मदत घेईल त्याच्यासाठी.
बट यस, इफ यू वॉन्ट टू लीव्ह लीव्ह.
जर तुम्हाला सोडून जायचं असेल तर सोडून जा.
नो ब्लेम.
हा, तुम्हाला कोणी दोष देणार नाही.
इफ यू स्टे यू आर टेकिंग दिस ऑर्डिनेशन इन दिस स्पिरिट.
पण तुम्ही जर थांबलात तर तुमची ही जी काही दीक्षा आहे तर या चैतन्याने तुम्ही ते घेणार आहात.
अँड यू नीड टू कीप ऑन डुईंग दॅट.
आणि हे तुम्हाला सातत्याने करत राहावं लागणार आहे.
बिकॉज वेल जीवन कठीण आहे.
कारण जीवन हे कठीण आहे.
जिंदगी मुश्किल आहे. धम्म जीवन बहुत बहुत मुश्किल आहे. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू कीप अलाइव्ह द कमिटमेंट that you're going to be making with so much inspiration now.
आता जी काही तुमच्यामध्ये प्रेरणा आहे खूप प्रेरणा आहे त्या प्रेरणेने हे प्रतिज्ञाबद्धता तुम्ही करत आहात परंतु सातत्याने तशी ती टिकवून ठेवणं मात्र खूप कठीण असतं.
इट्स व्हेरी डिफिकल्ट.
खूप कठीण.
बरोबर
बरोबर
बरोबर. इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट.
हे खरोखरच खूप खूप कठीण आहे.
मेनी टाइम्स यू विल फॉल डाऊन.
आणि अनेकदा तुम्ही मागे पण याल.
बट यू कीप ऑन कमिंग बॅक टू दीज कमिटमेंट्स.
परंतु हे जी काही प्रतिज्ञाबद्धता आहे त्याच्याकडे तुम्ही परत परत म्हणजे पुन्हा पुन्हा बघणार.
कीप रिमेंबरिंग दीज वर्ड्स दॅट यू विल से ऑन संडे.
आणि रविवारी हे जे काही शब्द तुम्ही म्हणणार आहात गाथा म्हणणार आहात त्याला नेहमी तुम्ही आठवणीत ठेवा.
इफ यू कॅन रिमेंबर देम यू विल गो फॉरवर्ड.
आणि जर तुम्ही त्याची आठवण ठेवू शकलात तर तुम्ही पुढे जात राहणार.
द होल ऑर्डर विल गो फॉरवर्ड.
आणि पूर्ण जो संघ आहे तो पुढे जाईल.
सो आय एम गोइंग टू टेक ईच ऑफ दीज इन टर्न अँड टॉक अबाउट देम एज द बेसिस फॉर धम्म लाइफ.
आणि मग एक एक करून या गाथा मी घेणार आहेत आणि मग आपल्या धम्म जीवनासाठी त्याचा कसा आधार आहे याबद्दल मी बोलणार आहे.
I'm going to take them not in the order they're given in the ceremony.
आता या विधीमध्ये ज्या क्रमाने ते आलेलं आहे त्या क्रमानेही मी सांगणार नाही.
I'm going to start with sambodhi prapti ke liye.
तर मी सुरुवात मात्र संबोधी प्राप्तीसाठी हे जे आहे तिथून करणार आहे.
मैं ये दीक्षा ग्रहण करता हूं.
तर मैं ये दीक्षा ग्रहण करता हूं संबोधी प्राप्ती.
So I'm taking this ordination for the sake of gaining enlightenment.
तर ही दीक्षा मी ग्रहण करतो आहे मला संबोधी प्राप्ती करण्यासाठी.
जस्ट थिंक अबाउट दॅट.
तर याच्याबद्दल विचार करा.
इट्स अ व्हेरी व्हेरी बिग कमिटमेंट.
आता फार फार मोठी अशा प्रकारची प्रतिज्ञाबद्धता आहे.
व्हॉट यू आर डूइंग इज कमिटिंग युअर सेल्फ टू लिव्हिंग युअर लाईफ इन सच अ वे दॅट यू विल गेन बॉडी.
तर तुम्ही अशा प्रकारे म्हणजे प्रतिज्ञाबद्ध करतात अशा प्रकारे तुम्ही जीवन जगणार आहात की जेणेकरून तुम्ही बोधी प्राप्त करू शकाल.
यू आर नॉट जस्ट सेइंग आय विल कंटिन्यू टू से जय भीम.
हा तर तुम्ही केवळ एवढंच म्हणत नाही की आता सातत्याने जय भीम म्हणत राहील.
आय विल नॉट यू आर नॉट सेइंग आय विल कंटिन्यू टू बाव टू द बुद्धा.
हा तुम्ही असं म्हणत नाही की आता मी सातत्याने बुद्धापुढे अभिवादन करत राहील.
यू आर नॉट जस्ट सेइंग आय विल कंटिन्यू टू फ्लाय the panchashila flag
kiwa tumhi asa mannar nahi ki baba mi satatyane panchashil jo dhvaj ahe to phadkavit rahil.
You're not just saying I will continue to celebrate Vesak.
Ha tar tumhi ase mannar nahi ki Vesak je ahe tyacha mi satatyane ti sadri karat rahnar ahe.
You are saying I will wake up.
Tumhi asa manat ahe ki mi bodhi chi prapti kare.
I will wake up from this dream that we're all in.
तर जे स्वप्नामध्ये आपण आहोत त्या स्वप्नातून आपण जागे होणार आहोत.
सो दिस इज रिअल.
तर हे अगदी सत्य आहे.
दिस इज रिअली व्हॉट यू आर अंडरटेकिंग.
तर हेच खरोखर तुम्ही स्वतः म्हणजे स्वीकारत आहात.
सो लेट्स लुक अ लिटल बिट मोर क्लोजली ऍट व्हॉट इज मेंट बाय बोधी.
तर आता बोधी याचा काय अर्थ होतो हे थोडंसं आपण अजून जवळून बघूया.
ऑफकोर्स यु नो द बुद्धा गेन बोधी एट बोधगया.
अर्थात बुद्धाने बोधगया इथं बोधीची प्राप्ती केली.
That's a very big thing that he did.
तर फारच मोठी अशी बाब होती जे बुद्धाने केलेली होती.
He gained samyak sambodhi.
तर त्यांना सम्यक संबोधीची प्राप्ती झाली.
Full complete enlightenment.
पूर्ण अर्थाने परिपूर्णपणे त्यांनी बुद्धत्वाची संबोधीची प्राप्ती केली.
That's a very big thing indeed.
आणि खरोखरच ही अतिशय मोठी अशी बाब आहे.
Particularly to be like the Buddha and gain it without a teacher.
आणि विशेष म्हणजे गुरु नसताना बुद्धाने हे जे प्राप्त केलं हे खरोखरच फार मोठी अशी बाब आहे.
And maybe you can't think yourself about that.
आणि कदाचित अशाबद्दल तुम्ही स्वतः विचार करू शकत नाही.
It's so far away.
तर आपल्यापासून ते फारच लांब आहे.
बट यू कॅन थिंक अबाउट बोधी.
परंतु तुम्ही बोधीबद्दल विचार करू शकता.
यू कॅन थिंक अबाउट वेल लेट्स पुट इट दिस वे स्ट्रीम एंट्री.
हा किंवा तुम्ही अशा प्रकारे विचार करू शकता ज्याला आपण श्रोतापन्न अवस्था म्हणतो.
इट्स कम्प्लिटली पॉसिबल फॉर एव्हरीबॉडी हियर इन दिस रूम टू गेन स्ट्रीम एंट्री इन दिस लाईफ.
तर हे पूर्णपणे शक्य आहे या रूममध्ये जे सगळे इथं बसून आहेत तर याच जीवनामध्ये ते श्रोतापन्न ही अवस्था प्राप्त करू शकतात.
इट्स कम्प्लिटली पॉसिबल.
हे पूर्णपणे शक्य आहे.
वी हैव गॉट ऑल द टूल्स दैट वी नीड टू डू इट.
तर हे करण्यासाठी जी काही साधनं आपल्याला लागतात ती सर्व साधनं आपल्या जवळ आहेत.
वी आर ऑल ऑफ अस रेकग्नाइज्ड एज इफेक्टिवली गोइंग फॉर रेफ्यूज.
आणि आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की परिणामकारक शरणगमन कसं आपल्याला करायचं आहे.
वी हैव गॉट अ वंडरफुल टीचर.
आपल्याला अतिशय चांगले असे गुरु आहेत.
Yes, conditions are difficult.
आणि परिस्थिती म्हणजे कठीण आहे.
But we've got so much support, so much help.
परंतु आपल्याला अतिशय म्हणजे मदत मिळते आहे. अतिशय आपल्याला सहकार्य मिळत आहे.
So it's quite possible for us to enter the stream of the Dhamma.
तर हे आपल्याला फार शक्य आहे की धम्माचा हा जो काही स्त्रोत आहे त्याच्यामध्ये प्रवेश करणे.
सो व्हेन आय टॉकिंग अबाउट बोधी आय एम टॉकिंग अबाउट दॅट.
आणि जेव्हा मी बोधीबद्दल बोलतो तेव्हा मी याच्याबद्दल बोलतो आहे.
आय एम टॉकिंग अबाउट दॅट रिअली इम्पॉर्टंट दॅट मोस्ट इम्पॉर्टंट शिफ्ट इन कॉन्शियसनेस.
तर एक प्रकारे आपलं जे काही म्हणजे विज्ञान आहे तर एक अतिशय महत्वाचं एक प्रकारे शिफ्ट किंवा एक प्रकारचा बदल आपल्यामध्ये घडणार.
यू आर कमिटिंग युअरसेल्फ टू मेकिंग दॅट शिफ्ट.
आणि तुम्ही अशा प्रकारे हा बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध होता, प्रतिज्ञाबद्ध होता.
दॅट्स वाय यू आर बीइंग ऑर्डेन्ड.
आणि म्हणूनच तुमची दीक्षा होत आहे.
यू आर बीइंग ऑर्डेन्ड सो दॅट यू कॅन ब्रिंग अबाउट इन युअरसेल्फ इन युअर ओन माइंड अ कंप्लीट चेंज.
तर तुमची दीक्षा याच्यासाठी होत आहे की तुमच्या मनामध्ये एक पूर्णपणे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन तुम्ही घडवून आणणार आहात.
सो व्हॉट डज दॅट चेंज कन्सिस्ट इन.
आता हे परिवर्तन कशामध्ये होत असतं?
वेल इट कन्सिस्ट इन बिकमिंग कम्प्लीटली फ्री फ्रॉम सेल्फ.
तर हे जे काही परिवर्तन आहे पूर्णपणे ज्याला आपण स्व म्हणतो त्या स्वमधून मुक्त होणं.
ओके, एट स्ट्रीम एंट्री यू नॉट कम्प्लीटली फ्री फ्रॉम सेल्फ but you've become free enough to go forward selflessly.
ata shrotapanna avasthe madhe purnapane ya swa madhun tumhi mukta jari hot nasla tari kiman tumhi swa sodun asha prakare pudhe jaanyasathi tumchi tayari hot aste.
So what does this mean?
tari yacha kay artha hoto?
What does it mean to be selfless?
ata swa nasna yacha kay artha hoto?
Well, first of all let's see what it means to be selfish.
आता स्वार्थी असणं याचा काय अर्थ होतो आपण हे बघूया.
वेल ऑल यू नीड टू डू इज लुक इन द मिरर व्हेन यू शेव.
आता तुम्हाला एवढंच करावं लागेल की दाढी करताना तुम्हाला आरशामध्ये स्वतःला पाहावं लागेल.
बीइंग सेल्फिश मीन्स दॅट इन द एंड इट्स ऑल अबाउट मी.
आणि स्वार्थी असणं याचा अर्थ असा होतो की सरते शेवटी केवळ स्वतःचा विचार करणं.
सो आय एम गिव्हिंग यू अ टॉक.
मी तुमच्या पुढे प्रवचन देतो आहे.
वेल really what I should be interested in is you.
tar khara mhanje kay ghadayla pahije ki tumcha madhe mala ruchi pahije.
I should be interested in the dhamma.
ha mala dhamma madhe ruchi pahije.
what I should be interested in is you understanding the dhamma more deeply.
tar mala ruchi kasha madhe pahije ki tumhi sakolpane dhamma janun gheta.
but the back of my mind is the thought, oh this is such a clever talk.
परंतु माझ्या मनामध्ये पाठीमागे काय सुरू असतं? हा किती बुद्धिमत्तापूर्ण मी म्हणजे किती चांगलं प्रवचन.
येस आय एम शुअर दॅट वेल द कॅमेरा इज देअर अँड पीपल विल सी मी अँड थिंक सुबोध इज सो ब्रिलियंट.
आणि मग मला असं वाटतं की कॅमेरा इथं आहे, लोक म्हणतील की हा किती हुशार आहे सुबोध.
सो दिस सम सेल्फ देअर.
तर इथं मग हा स्व आहे.
सो दॅट एट द बॅक ऑफ ऑल दॅट वी डू दिस सम सेल्फ.
तर जे काही आपण करत असतो तर त्याच्या पाठीमागे काहीतरी एक स्व दडलेला असतो.
दिस इज नॉर्मल.
ही सर्वसामान्य अशी बाब आहे.
इट्स नॉट बॅड, इट्स नॉट रॉंग, इट्स नॉट समथिंग टू फील गिल्टी अबाउट.
आता हे काहीतरी वाईट आहे, चुकीचं आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला अपराधी वाटलं पाहिजे असं नव्हे.
दॅट्स वेअर वी स्टार्ट.
तर इथूनच आपली सुरुवात होते.
वी स्टार्ट विथ सेल्फ इंटरेस्ट.
आता आपली सुरुवात जी आहे तर स्वतःची जी काही रुची आहे त्याच्यातून होत असते.
वी स्टार्ट विथ matter for ourselves.
तर आपण सुरुवात करतो स्वतःवर मैत्री करून.
we start practicing dhamma because we want some happiness, some freedom for ourselves.
तर आपण स्वतः धम्म आचरण सुरू करतो कारण स्वतःला आपल्याला मुक्ती हवी असते, स्वतःला आपल्याला काहीतरी सुख हवं असतं.
that's the way we are.
तर अशा प्रकारे आपण आहोत.
at the back of it all is I.
आणि ह्याच्या पाठीमागे जे काही असतं तो म्हणजे आपला हा स्व असतो, मी पण असतो.
अँड यू सी दिस डॉमिनेटिंग सोशल रिलेशन्स.
आणि तुम्ही हे बघू शकता आपले जे काही सामाजिक संबंध आहेत याच्यावर याचा फार मोठा पगडा असतो.
माय फॅमिली,
माझं कुटुंब,
माय कम्युनिटी,
हा माझा समाज,
माय नेशन,
हा माझं राष्ट्र,
आपले लोक.
बरोबर.
ऑलवेज आय.
तर नेहमी हा मी असतो.
we're not thinking about what is right, what is true.
tar apan yacha vichar karat nahi kay yogya ahe, kay satya ahe.
we're thinking about how does this affect me.
tar apan yacha vichar karto ki yacha majhyavar kasa parinam honar ahe.
and a stream entrant is someone who stopped doing that decisively.
ani jo shrotapanna asto to ek प्रकारे अगदी निर्णायकपणे अशा प्रकारे विचार करणं तो थांबवलेला असतो त्याने.
ऑफकोर्स दोज फिलिंग्स आर स्टील देअर.
अर्थात अशा प्रकारच्या काही भावना मनामध्ये अजूनही असतात.
But no longer can they dominate.
परंतु त्याचा मात्र त्याच्यावर वर्चस्व किंवा फार मोठा प्रभाव नसतो.
So let's think of an example.
आता याचं एक उदाहरण आपण घेऊया.
Somebody accuses you of something.
आता समजा कोणीतरी तुम्हाला दोष लावला.
Somebody says to you, you did that and that was wrong.
तुम्हाला कोणी म्हटलं तुम्ही हे केलेलं आहे आणि तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे.
What does one do?
आणि मग आपण काय करू?
One immediately starts to find excuses.
आणि लगेच म्हणजे आपण काही ना काही म्हणजे पळवाट शोधायला सुरुवात करतो, काहीतरी बहाणे करायला सुरुवात करतो.
No, no, I didn't really do that.
नाही नाही मी असं काही खरंच केलेलं नाही.
They made me do it.
हा त्यांनी मला हे करायला सांगितलं.
It wasn't me, it was them.
हा मी नव्हतो याच्यामध्ये, त्यांचं चुकलेलं आहे.
They're only saying that because their brother-in-law is married to my sister's cousin's aunt.
तर ते असं म्हणत आहेत कारण त्यांचे जे काही मेहुणे आहेत ते माझ्या बहिणीच्या कुणाशी तरी त्यांचं लग्न झालेलं आहे.
They're only saying that because they come from Bangalore.
ते असं म्हणत आहेत कारण हे लोक बेंगलोर वरून आलेले आहेत.
And we come from Mangalore.
आणि आम्ही मंगलोर वरून आलेलो आहोत.
You know what I mean?
Yeah? तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय ते?
You don't think, is this true or is it not true?
तर तुम्ही हा विचार करत नाही की हे सत्य आहे किंवा सत्य नाही.
You think they shouldn't be saying that.
तुम्ही हा विचार करता की त्यांनी असं म्हणायला नको.
So you don't face truth.
तर तुम्ही सत्य जे आहे त्याला सामोरे जात नाही.
You feel accused, you feel upset about being accused.
तर तुम्हाला वाटतं तुम्हाला दोष लावण्यात आलेला आहे आणि तुम्हाला फार नैराश्य येतं की अशा प्रकारे तुम्हाला दोष दिलेला आहे.
And you try to escape.
आणि मग त्याच्यातून पळवाट काढण्याचा तुम्ही प्रयत्न करता.
You don't look at the truth.
तर सत्याकडे तुम्ही पाहत नाही.
A stream entrant never turns away from the truth.
श्रोतापन्न जो असतो तो सत्याकडून कधी म्हणजे पाठ फिरवत नाही.
A stream entrant says, yes, you're right.
श्रोतापन्न म्हणतो की होय तुमचं बरोबर आहे.
नो युअर रॉंग, यू गॉट युअर फॅक्ट्स रॉंग.
किंवा असं म्हणेल की नाही तुमचं चुकतं आहे, तुम्ही जी काही म्हणजे वस्तुस्थिती सांगत आहात ते काही बरोबर नाही.
बट देयर इज नो पर्सनल रिएक्शन.
परंतु व्यक्तिगत प्रतिक्रिया तिथं नसते.
ओर रादर इफ देयर इज अ पर्सनल रिएक्शन, दॅट पर्सनल रिएक्शन इज केप्ट टू वन साइड.
आणि जर समजा काही व्यक्तिगत प्रतिक्रिया असेल तर तिला बाजूला ठेवण्यात येतं.
So a stream entrant doesn't go along with self.
तर श्रोतापन्न जो असतो अशा प्रकारे या स्वसोबत काही तो वाहून जात नाही.
So a stream entrant is somebody who sets aside self-interest.
तर श्रोतापन्न हा असा व्यक्ती असतो की स्वतःचा जे काही म्हणजे समजा आवड आहे रुची आहे त्याला तो थोडस बाजूला ठेवतो.
A stream entrant is motivated by something that's more than self.
तर श्रोतापन्न जो असतो ज्याला आपण स्व म्हणतो त्याच्यापेक्षा काहीतरी पलीकडे अशा प्रकारचा प्रेरणा असलेला हा माणूस.
A stream entrant is motivated by truth.
तर श्रोतापन्न जो असतो त्याला सत्यामुळे प्रेरणा मिळालेली असते.
A stream entrant is motivated by maitri.
तर श्रोतापन्न जो असतो मैत्रीमुळे त्याला प्रेरणा मिळालेली असते.
By karuna.
हा करुणेमुळे त्याला प्रेरणा मिळाली.
Those are the motivations that make a stream entrant do something.
तर अशा प्रकारची म्हणजे त्याला प्रेरणा असते ज्याच्यामुळे श्रोतापन्न आपलं कार्य करत असतो.
ऑर्डिनरी सेल्फिश मोटिव्स आर देयर.
आता साधारण जे काही स्वार्थी अशा प्रकारचे उद्देश आहेत ते पण तिथं असतात.
दे आर नॉट गॉट रिड ऑफ अंटिल सम्यक संबोधी.
आता जोपर्यंत सम्यक संबोधीची प्राप्ती होत नाही त्याच्यापासून सुटका झालेली नसते.
ओर रादर अंटिल अरहत्व.
किंवा आपण असंही म्हणू शकतो की अरहंतपद जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सुटलेलं
नसतं.
तर त्या बिंदूपर्यंत जाण्यापर्यंत काहीतरी थोडासा स्व त्याच्यामध्ये राहिलेला असतो.
बट इन अ स्ट्रीम एंट्रंट सेल्फिशनेस कॅन नेव्हर डॉमिनेट.
परंतु श्रोतापन्न अवस्थेमध्ये हा जो काही स्वार्थीपणा आहे हा मात्र अधिक तिथं प्रभावी नसतो.
दिस इज व्हॉट यू आर कमिटिंग युअरसेल्फ टू बिकमिंग.
तर असं बनण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करत आहात.
यू आर कमिटिंग युअरसेल्फ टू फेसिंग द ट्रूथ.
तर तुम्ही जे काही सत्य आहे त्याचा सामना करण्यासाठी स्वतःची तयारी करत आहात.
यू आर कमिटिंग युअरसेल्फ टू लिव्हिंग ऑन द बेसिस ऑफ श्रद्धा.
तर तुम्ही अशा प्रकारे स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करत आहात की जी काही श्रद्धा आहे त्याच्या आधारावर जीवन जगणं.
यू आर कमिटिंग युअरसेल्फ टू लिव्हिंग इन मैत्री.
तर तुम्ही अशा प्रकारे प्रतिज्ञाबद्ध होतात की तुमचं जीवन जे आहे ते मैत्रीच्या आधारावर तुम्ही जगणार.
ऑफ कोर्स करुणा,
अर्थात करुणा पण तिथे आहे.
सो यू हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू,
आणि तुम्हाला याच्यावर खूप कार्य करावं लागणार.
बिकॉज देयर इज अ लॉट ऑफ सेल्फिशनेस इन इट,
कारण आतमध्ये बरसा स्वार्थीपणा आहे.
देयर इज अ लॉट ऑफ इट,
आणि खूप आहे तो.
बिकॉज दॅट्स नेचर,
कारण हा एक आपला स्वभावच आहे.
दिस इज जस्ट इव्होल्युशन, इट्स क्रिएटेड अस लाइक दिस.
तर ही एक उत्क्रांती झालेली आहे आणि अशा प्रकारचा म्हणजे हा स्वभाव निर्माण झालेला.
डोंट फील बॅड अबाउट इट, इट्स जस्ट द वे ऑफ इट.
आता याच्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण हे असंच असतं.
यु नो वी केम फ्रॉम मंकीज.
आता तुम्हाला माहिती आहे की जे माकड आहे त्याच्यापासून आपण आलेलो आहोत.
नॉट सो फार फ्रॉम मंकीज रिअली.
आणि तसं पाहिलं तर माकडापासून काही फार आपण वेगळे नाही.
अँड मंकीज आर जस्ट कम्प्लिटली सेल्फिश.
आणि माकड जे आहेत ते पूर्णपणे स्वार्थी असतात.
दॅट्स ऑल देयर इंटरेस्ट, देयर इंटरेस्टेड इन देयर ओन सर्व्हायव्हल.
तर त्यांची रुची एवढीच असते की त्यांना कसं जगता येईल.
देयर इंटरेस्टेड इन गेटिंग द मोस्ट बनानास.
हा, त्यांना याची आवड असते की जास्तीत जास्त केळी त्यांना कशी मिळतील.
देयर इंटरेस्टेड इन गेटिंग द मोस्ट फिमेल मंकीज इफ देयर मेल.
आणि मग त्यांना याच्यामध्ये जास्त रुची असते की जास्तीत जास्त म्हणजे जे स्त्रिया माकड आहेत त्यांना जास्त कशी मिळतील.
दॅट्स वेअर वी कम फ्रॉम.
तर अशा त्याच्यामधून आपण आलेलो.
अँड दोज मोटिव्स आर इन अस टू.
आणि अशा प्रकारचे जे उद्देश आहेत आपल्यामध्ये सुद्धा आहेत.
बनानास अँड फिमेल मंकीज.
हा, तर केळी पाहिजेत आणि मग स्त्रिया माकडं पाहिजेत, माद्या पाहिजेत.
द सेम इन्स्टिंक्ट्स आर देयर इन अस.
तर आपल्यामध्ये पण अशाच प्रकारचं म्हणजे एक आंतरिक आपलं मन असतं.
दॅट्स हाऊ ह्युमॅनिटी इज सर्व्हाइव्ड.
आणि अशा प्रकारे ही जी मानव जात आहे ती आतापर्यंत म्हणजे जिवंत राहील.
बट वी आर ट्राइंग टू बिकम समथिंग मोर देन दॅट.
परंतु याच्यापेक्षा काहीतरी अधिक होण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत.
देयर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू.
आणि याच्यासाठी खूप कार्य करावं लागणार आहे.
ऍज अ धम्मचारी यू आर कमिटिंग युअर सेल्फ टू डुईंग दॅट वर्क.
आणि धम्मचारी म्हणून अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करीत आहात.
सो व्हॉट इज दॅट वर्क.
आता हे कार्य कुठलं आहे.
इन अ वे इट्स एक्स्ट्रीमली इझी टू से.
आता हे सांगणं खरोखरच फारच सोपं आहे.
बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू.
परंतु करण्यासाठी मात्र हे फार कठीण आहे.
वेल व्हॉट इज दॅट वर्क. यू कुड से इट्स क्वाइट इट्स सिम्पली अ मॅटर ऑफ कर्म टू बिगिन विथ.
तर आता हे कार्य कुठलं आहे मग. तर सुरुवात म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे कर्माशी संबंधित आहे.
इट्स अ सिम्पल अस दॅट.
आता हे एवढं सोपं आहे.
प्रॅक्टिस स्किलफुल कर्म.
तर जे काही कुशल कर्म आहे त्याचं आचरण करा.
प्रॅक्टिस स्किलफुल कर्म थ्रू शीला.
तर हे जे काही कुशल कर्म आहे ते शीलाच्या माध्यमातून तुम्ही करा.
डेव्हलप स्किलफुल कर्म थ्रू समाधी, थ्रू मेडिटेशन.
समाधीच्या माध्यमातून कुशल कर्म त्याचा विकास करा.
इट्स अ सिम्पल अस दॅट.
आता हे एवढं सोपं आहे.
इफ यू प्रॅक्टिस, इफ यू डेव्हलप स्किलफुल मेंटल स्टेट्स, परफॉर्म स्किलफुल ऍक्शन्स, you will develop.
ani jar tumhi asha prakare kushal asa jar man tayar kela, kushal jar tumhi kruti keli, tar tumcha vikas hoil.
your mind will slowly mature.
ani halu halu tumcha man je ahe te adhik paripakva hoil.
your mind will transform.
tumcha manamade parivartan yeil.
it will become more and more soft.
ani man adhik adhik mrudu hoil.
more sensitive.
ha, adhik savedanshil hoil.
more clear.
adhik spashta hoil.
More pure.
Adhik shuddha hoil.
Just through your practicing skillful action.
Tar tumche je kai kushal asha prakarche karma ahet tyacha keval acharan kelyamule ha sagdya goshti ghadtil.
This is a law of nature.
Tar ek prakare yala taban karma niyam asa manu shakto.
It's just like gravity.
Ha, jasa mhanje apan gurutvakarshan bagto.
If you drop a stone, it will fall to the ground.
Jar samjha tumhi dagad asa sodla tar to jaminikade jail.
If you perform a skillful action, your own mind will mature.
जर तुम्ही कुशल कर्म जर केला तर तुमचं जे मन आहे ते अधिक परिपक्व होईल.
सो ऍज अ धम्मचारी यू आर कमिटेड टू वर्किंग विथ कर्म.
तर धम्मचारी म्हणून तुम्ही स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करता कर्मासोबत कार्य करण्यासाठी.
एव्हरी टाइम यू डेव्हलप ऑर यू पुट फॉरवर्ड अन अनस्किलफुल थॉट, यू पुल युअर सेल्फ बॅक.
आणि जेव्हा केव्हा असं दिसतं की अकुशल अशा प्रकारचा विचार मनात निर्माण झाला तर तुम्ही स्वतःला मागे घेता.
एव्हरी टाइम यू डेव्हलप अ स्किलफुल थॉट, यू गो फॉरवर्ड.
आणि जेव्हा केव्हा कुशल असा विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा तुम्ही त्याला घेऊन पुढे जाता.
इट्स अ सिम्पल सॅट.
तर हे एवढं सोपं आहे.
यू डेव्हलप युअर माइंड थ्रू स्किलफुल ऍक्शन.
तर कुशल कर्म करून तुम्ही तुमच्या मनाचा विकास करता.
दिस इज व्हॉट यू आर डूइंग इन मैत्री विकास.
आणि मैत्री विकास करीत असताना तुम्ही हेच करीत असता.
यू आर मेकिंग द एफर्ट टू हॅव स्किलफुल विशेस.
आणि तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न करत असता की फार कुशल अशा प्रकारच्या इच्छा आपल्या निर्माण करा.
एंड व्हॉट्स द इफेक्ट.
आणि मग त्याचा काय परिणाम होतो.
वेल आय कॅन सी द इफेक्ट इन यू नाउ.
तर यावेळेस मी हा जो काही परिणाम आहे तुमच्यामध्ये पाहू शकतो.
यू बीन मेकिंग दीज एफर्ट्स ओव्हर दीज लास्ट 3 weeks अँड आय कॅन सी देअर रिझल्ट्स इन यू.
तर मागच्या 3 आठवड्यापासून आपण अशा प्रकारे प्रयत्न करीता तर त्याचा परिणाम आता मी पाहतो आहे.
यू आर ऑल ब्राइटर.
तुम्ही सर्व अगदी चकाकत आहात.
यू आर ऑल मच मोर स्टील.
तुम्ही फार स्थिर आहात.
इन अ वे युअर माइंड्स आर क्वाइट डिफरंट from the minds that you came here with.
तर ज्या मनाला घेऊन तुम्ही इथं आला होता त्याच्यापेक्षा आता जे तुमचं मन आहे ते फार वेगळं आहे.
You've transformed yourselves through karma.
तर कर्माच्या माध्यमातून तुम्ही स्वतःमध्ये असं परिवर्तन घडवून आणलेलं आहे.
So yes, as a dhammachari you are committed to skillful action of body, speech and mind.
आणि धम्मचारी म्हणून जे काही कुशल कर्म आहे काया वाणी आणि मनाचं त्याच्यासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध.
यू आर वर्किंग विथ दिस नॅचरल फोर्स कर्म.
तर हे जे काही नैसर्गिक शक्ती आहे कर्माची त्याच्यासोबत तुम्ही कार्य करीत असता.
अँड इफ यू कॅन कीप डुईंग दॅट नथिंग विल स्टॉप यू.
आणि जर सातत्याने तुम्ही हे करीत राहिलात तर कुठलीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही.
बट इट्स नॉट क्वाइट इनफ.
परंतु हे एवढंच पुरेसं नाही.
It's not enough just to be developing karma.
तर कर्माचा विकास करणं एवढंच काही पुरेसं नाही.
Because karma is based in the end on the idea of I.
कारण कर्म सरते शेवटी याचा आधार कुठं आहे की आपली जी कल्पना आहे मीपणाची त्याच्यामध्ये आहे.
I will do this.
मी हे करणार आहे.
I will do this because I will get this good benefit.
मी हे असं करणार आहे कारण मला याचा काहीतरी म्हणजे फायदा होणार आहे.
That's good. You need that intelligence.
आता हे चांगलं आहे एवढी बुद्धिमत्ता तुमच्यामध्ये असली पाहिजे.
The best thing for you is to practice skillful karma.
परंतु सगळ्यात चांगली गोष्ट तुमच्यासाठी हे आहे की कुशल कर्म तुम्ही आचरणात आणलं पाहिजे.
But in the end this idea of I is false.
परंतु सरते शेवटी मी जी काही संकल्पना आहे ही खोटी आहे.
You know this, you've been practicing the six element reflection.
आता तुम्हाला हे माहिती आहे की सहा धातूचं जे चिंतन आहे त्याचं तुम्ही आता आचरण करीत होता.
यू सीन दॅट आवर आयडिया ऑफ आय इज अ मेंटल कन्स्ट्रक्शन.
आता तुम्ही हे पाहू शकलात की स्वची ही जी काही आपली कल्पना आहे तर हे मनाने निर्माण केलेली केवळ एक कल्पना आहे.
देयर इजंट रिअली अ फिक्स्ड सेपरेट सेल्फ.
तर असा काहीतरी निश्चित काहीतरी वेगळा असा स्व आपल्यामध्ये नाही.
द एलिमेंट्स फ्लो फॉर्म अस फॉर अ मोमेंट then change.
तर हे जे काही धातू आहेत ते आपल्यामधून वाहत असतात त्याचं निर्मिती होत असते आणि मग ते बदलत असतात परिवर्तन होत असतं.
सो वी नीड टू रेकॉग्नाइज दॅट.
तर याला ओळखण्याची आपल्याला गरज आहे.
वी नीड टू सी थ्रू आवर सेल्फ क्लिंगिंग.
तर स्व आसक्ती आपली जी आहे त्याला आपण अशा प्रकारे पाहू शकलो पाहिजे.
सो वी नीड टू प्रॅक्टिस स्पिरिच्युअल डेथ.
तर आध्यात्मिक मृत्यू याचं सुद्धा आपल्याला आचरण करायची गरज.
That's what you've been doing for these last 3 weeks.
तर 3 आठवड्यापासून आपण हेच इथं करीत होता.
But you shouldn't stop.
परंतु इथं तुम्ही थांबू नये.
Oh, I've got my case, sir. I don't need to die anymore.
आता माझा केसा मला मिळाला आता काही मरण्याची मला गरज नाही.
No, your case is a symbol that you are committed to spiritual death.
आता तुमचा हा जो केसा आहे हे याचं प्रतीक आहे की तुम्ही आध्यात्मिक मृत्यूसाठी म्हणजे एक प्रकारे कटिबद्ध झालेला.
योर केसर इज लाईक द क्लॉथ दॅट्स वाउंड राउंड यू व्हेन यू आर टेकन टू बी बर्न्ड.
आता एक प्रकारे हा केसा असा आहे की जेव्हा तुम्हाला म्हणजे जाळण्यासाठी नेण्यात येतं आणि ज्या कापडामध्ये तुम्हाला बांधण्यात येतं तर त्या कापडासारखं आहे ते कफन ज्याला म्हणतो आपण.
सो द पब्लिक प्रीसेप्टर्स विल बी वाइंडिंग द केसर्स राउंड यू.
तर जाहीर जे उपाध्याय आहे तर तुमच्या सभोवताली अशा प्रकारे हा केसा बांधणार आहे.
अँड वेल दॅट विल बी अ सिम्बल दॅट यू आर डाईंग.
आणि मग हे याचं प्रतीक असणार आहे की तुम्ही आता मरायला निघालेला.
यू आर कमिटेड टू डाईंग डे बाय डे बाय डे.
आणि मग तुम्ही याच्यासाठी प्रतिज्ञाबद्ध झालेले आहात की म्हणजे दिवसानंतर दिवस जात राहतील आणि तुम्ही जणू काही मरत राहणार.
That's what the life of an order member is all about.
आणि धर्मचार्याचं जे काही जीवन आहे याचा अर्थ हाच होतो.
It's about dying.
हे मरणाशी संबंधित आहे. मेलं पाहिजे.
Dying spiritually, of course.
अर्थात म्हणजे इथं आध्यात्मिक मरण आहे.
Getting rid of this idea of a separate self.
तर आपला हा वेगळा असं काहीतरी स्व आहे ही जी कल्पना आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे.
एव्हरी टाइम यू फेस द ट्रूथ यू डाय.
प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही सत्याला सामोरे जाता त्यावेळेस तुमचा मृत्यू होतो.
व्हेन यू से येस यू आर राईट यू डाय.
जेव्हा तुम्ही म्हणता की होय तुमचं बरोबर आहे तुमचा मृत्यू होतो.
बिकॉज यू गिव्ह अप सेल्फ क्लिंगिंग.
कारण तुम्ही ही जी काही स्व आसक्ती आहे ती सोडलेली असते.
एव्हरी टाइम यू कन्फेस यू डाय.
प्रत्येक वेळ जेव्हा तुम्ही पाप दिसना करता तुमचा मृत्यू होतो.
एव्हरी टाइम यू से आय एम सॉरी यू डाय.
आणि प्रत्येक वेळ तुम्ही म्हणता की मला माफ करा तुमचा मृत्यू होतो.
एव्हरी टाइम यू एक्सेप्ट द डिफिकल्टीज ऑफ लाईफ यू डाय.
आणि प्रत्येक वेळ जेव्हा तुम्ही जीवनाच्या जे काही कठीण परिस्थिती आहेत अडचणी त्याला स्वीकारता तुमचा मृत्यू होतो.
ऑल डे लॉन्ग यू आर गेटिंग ऑपॉर्च्युनिटीज टू डाय.
आणि पूर्ण म्हणजे अशा प्रकारे दिवसभर आपल्याला संधी मिळत असते मरण्याची.
मोमेंट बाय मोमेंट देयर आर ऑपॉर्च्युनिटीज टू डाय.
आणि क्षणाक्षणाला अशा प्रकारे आपल्याला संधी मिळते अशा प्रकारे मरण्याची.
ऍज अ धर्मचारी यू कमिटेड टू सीजिंग दोज मोमेंट्स.
आणि एक प्रकारे धर्मचारी म्हणून अशा प्रकारचे जे क्षण आहेत ते क्षण म्हणजे अशा प्रकारे वापरण्यासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होता.
दिस इज व्हॉट युअर धर्म लाईफ इज अबाउट.
आणि हेच तुमचं धर्म जीवन आहे.
बट ऑफकोर्स इट्स नॉट जस्ट अबाउट डाईंग.
परंतु आता हे केवळ मरणाशी संबंधित नाही.
इट्स अबाउट बीइंग रीबोर्न.
आणि हे पुनर्जन्माशी सुद्धा मग संबंधित आहे.
बिकॉज वन्स यू स्टॉप बीइंग सेल्फिश समथिंग एल्स कम्स इनटू प्ले.
आणि एकदा जेव्हा मग तुम्ही स्वार्थी असणं थांबवता तर मग काहीतरी दुसरं निर्माण होत असतं.
व्हेन यू स्टॉप ऑलवेज लुकिंग योरसेल्फ समथिंग एल्स कम्स टू लाईफ.
आणि जेव्हा मग तुम्ही स्वतःकडे जसं पाहणं जेव्हा थांबता तेव्हा तुमच्या पुढे अजून काहीतरी म्हणजे निर्माण होत.
समथिंग बिगिन्स टू वर्क थ्रू यू दॅट्स मोर दॅन यू.
आणि मग तुमच्यातून असं काहीतरी कार्य करायला सुरुवात करतं जे तुम्ही ज्याला आपण म्हणतो किंवा मी म्हणतो त्याच्यापेक्षा काहीतरी अजून मोठं असतं.
पंथेस टॉक्ड अबाउट दिस इन रिलेशन टू द ऑर्डर.
आणि भंतेंनी संघाच्या संदर्भात याबद्दल बोललेला.
ही सेज दॅट ही डिडंट फील ही फाउंडेड द ऑर्डर.
तर ते म्हणतात की त्यांना असं वाटत नाही की त्यांनी संघाची स्थापना केलेली आहे.
बिकॉज इन मेनी वेज ही वॉजंट द राईट पर्सन टू फॉर्म इट.
कारण अनेक अर्थाने जर पाहिलं तर ते म्हणजे योग्य व्यक्ती नव्हते संघ निर्मिती
करण्यासाठी.
तर अनेक अर्थाने जर पाहिलं तर नवीन संघ निर्माण करण्यासाठी तशा प्रकारे म्हणजे त्यांच्याकडे ती योग्यता नव्हती.
बट अ न्यू ऑर्डर वॉज नीडेड.
परंतु नवीन संघाची गरज होती.
ही कुड सी दॅट नीड.
तर अशी गरज ते पाहू शकत होते.
सो ही रिस्पॉन्डेड टू दॅट नीड.
आणि मग ही जी काही गरज आहे त्या गरजेला त्यांनी प्रतिसाद दिला.
इट वॉजंट हिज ऑर्डर.
तर एक प्रकारे त्यांचा हा संघ होता असं नव्हे.
इट वॉजंट हिज ऍक्शन.
किंवा त्यांचीच ही कृती झाली असा त्याचा अर्थ नाही.
इट्स अ इफ द नीड फॉर अ न्यू ऑर्डर वर्कड थ्रू हिम.
जणू काही नवीन संघाची गरज आहे हे कार्य त्यांच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून झालं.
He said that it wasn't that he founded the order, but that the order was founded through him.
तर असं नाही की त्यांनी संघाची निर्मिती केली परंतु जणू काही संघ जो आहे एक प्रकार त्यांच्यामधून निर्माण झाला.
This is quite difficult to understand.
आता याला समजणं फार कठीण आहे.
It wasn't that some God founded it.
याचा अर्थ असा नाही की कुणीतरी देव आहे त्याने हे निर्माण केलं.
Nothing like that.
तर अशा प्रकारे काहीच नाही.
So it was him, of course. His body did it. His words came out of his mouth. His thoughts were there.
अर्थात म्हणजे हे त्यांच्याकडून आहे कारण त्यांचं शरीर जे आहे त्याने हे केलेलं आहे. त्यांचे शब्द त्या बाहेर पडलेले आहेत.
But it wasn't to do with I.
परंतु हे ज्याला मी म्हणतो किंवा स्व म्हणतो याच्याशी संबंधित नव्हतं.
He saw the need and he responded to it.
त्यांनी ती गरज पाहिली आणि त्या गरजेला त्यांनी प्रतिसाद दिला.
And he felt that that spirit is alive in the order.
आणि मग त्यांनी पाहिलं की संघामध्ये अशाच प्रकारचं चैतन्य जे आहे ते राहिलं पाहिजे.
This whole order is about giving up self.
आणि हा जो संघ आहे हा संघ याच्यासाठी आहे की हा जो स्व आहे तो सोडून द्यायचा.
So that you act, but it's not selfish action.
तर तुम्ही कृती करता परंतु ही काय स्वार्थयुक्त कृती नसते.
यू डू थिंग्स बट इट्स नॉट फॉर मी.
आता तुम्ही काही गोष्टी करत असता परंतु ही माझ्यासाठी आहे, स्वतःसाठी असं नाही.
इट्स नॉट अगेन्स्ट मी.
आता हे माझ्या विरुद्ध आहे असं पण नाही.
बट इट्स नॉट जस्ट फॉर मी.
परंतु हे केवळ माझ्यासाठी आहे असं नव्हे.
इन अ वे इट मे इवन मीन एट टाइम्स सॅक्रिफाइसिंग युअरसेल्फ.
तर असंही म्हणताय की काही वेळेस आपण स्वतःला एक प्रकार म्हणजे त्याग करत असतो.
यू मे समटाइम्स डू थिंग्स दॅट इन अ वे यू डोंट वॉन्ट टू डू.
आता काही वेळेस तुम्ही काही गोष्टी अशा करता एका अर्थाने तुम्हाला त्या करायची इच्छा नसते.
बट यू नो दे नीड टू बी डन.
परंतु तुम्ही हे जाणत असता की हे करणं गरजेचं आहे.
अँड यू रिस्पॉन्ड टू दॅट नीड.
आणि मग त्या गरजेला तुम्ही प्रतिसाद देत असता.
दॅट इज व्हॉट दिस स्पिरिच्युअल रीबर्थ मीन्स इन प्रॅक्टिकल टर्म्स.
आणि व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं तर यालाच मग आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणता येईल.
यू रिस्पॉन्ड टू द नीड.
तर ह्या ज्या काही गरजा आहेत त्यांना तुम्ही प्रतिसाद देत असता.
अँड यू रिस्पॉन्ड होल हार्टेडली.
आणि मग पूर्ण हृदयानिशी तुम्ही त्याला प्रतिसाद देता.
अँड विदाउट थिंकिंग ओ आय एम सो गुड आय एम रिस्पॉन्डिंग टू द नीड.
आणि मग तुम्ही असा विचार करता की मी किती चांगला आहे की अशा प्रकारच्या या गरजेला मी प्रतिसाद देतो आहे.
अँड यू फील दॅट यू इन टच विथ समथिंग दॅट्स बियॉन्ड यू.
आणि मग तुम्हाला असं जाणवतं की माझ्या पलीकडे पण असं काहीतरी आहे ज्याच्या मी संपर्कात आहे.
नॉट दॅट सम गोस्ट इज स्पीकिंग टू यू ऑर सम गॉड इज स्पीकिंग टू यू एनीथिंग लाईक दॅट.
तर असं काही नाही एखादा भूत किंवा एखादा देव तुमच्याशी काहीतरी बोलतो आहे.
यू कॅन से यू फील युअर इन ट्यून विथ द बुद्ध विथ पांचे विथ बाबासाहेब.
तर एक प्रकारे जणू काही बुद्ध आहेत, भंते आहेत, बाबासाहेब आहेत, त्यांच्याशी जणू काही आपण असं जुळलेलं आहोत असं तुम्हाला वाटतं.
यू कॅन से इवन दॅट यू फील युअर दे आर विथ यू. You could say that they are with you.
तुम्ही असं म्हणू शकता की जणू काही ते तुमच्या सोबत आहेत.
यू फील दे आर विथ यू.
तुम्हाला असं जाणवतं की तुमच्या सोबत ते आहेत.
दॅट्स युअर फीलिंग.
तर ही तुमची अशी भावना असते.
येस वी आर नॉट सेइंग दॅट बाबासाहेब इज सिटिंग देअर समवेअर गोइंग यू आय एम विथ यू आय एम विथ यू.
तर असं आपण म्हणत नाही की बाबासाहेब तुमच्या मध्ये कुठेतरी बसून आहेत आणि ते म्हणतात की हो मी तुमच्या सोबत आहे.
बट यू फील इन ट्यून विथ बाबासाहेब.
परंतु बाबा साहेबांसोबत कुठेतरी आपण जुळलेलो आहोत असं तुम्हाला जाणवतं.
यू फील इन ट्यून विथ पंथे.
तुम्हाला भंतेसोबत आपण कुठेतरी जुळलेलो आहोत असं तुम्हाला जाणवतं.
यू फील इन ट्यून विथ द बुद्ध.
आणि बुद्धासोबत सुद्धा आपण कुठेतरी जुळलेलो आहोत असं तुम्हाला जाणवतं.
अँड यू फील दॅट इन अ वे यू कॅन गिव्ह अप युअर ओन विलिंग अँड जस्ट वर्क विथ देम.
आणि मग तुम्हाला असं जाणवतं की तुमची स्वतःची काय इच्छा आहे ते तुम्ही सोडून देता आणि जे काही आता करणं गरजेचं आहे त्याच्यासोबत तुम्ही पुढे जात असता.
दिस इज व्हॉट इट इज टू वेक अप.
आणि ज्याला आपण असं बोधी म्हणतो किंवा जागणं म्हणतो ते असं आहे.
इट्स टू फील दॅट यू आर वर्किंग फ्रॉम मोटिव्स दॅट कम फ्रॉम बियॉन्ड यू.
आणि मग तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही जे काही कार्य करत आहात हा जो काही म्हणजे मी पण आहे स्वतः त्याच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारे आपण कार्य करतो.
नॉट जस्ट टू डू विथ मी.
तर हा जो काही स्व आहे केवळ याच्याशीच संबंधित असं काही ते नसतं.
I've given, last time I was here, many examples, or many times, the example of Bante on the 6th of December, 1956.
तर इथं मागच्या वेळेस मी आणि बऱ्याच ठिकाणी मी 6 डिसेंबर 1956 साली भंतेंनी जे उदाहरण दिलं त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे.
You know that he arrived in Nagpur to hear the news of Babasaheb's passing away.
आणि तुम्हाला माहिती आहे की नागपूरमध्ये त्यांना बातमी मिळाली की बाबासाहेब आता आपल्यामधून निघून गेलेत.
अँड ही फाउंड दॅट पीपल वर डेस्परेटली अपसेट.
आणि त्यांनी पाहिलं की लोक खरोखरच खूप म्हणजे दुःखी झाले होते.
नोबडी कुड हॅव द स्ट्रेंथ हॅव द करेज टू स्टँड अप अँड लीड देम.
आणि मग कुणामध्ये एवढी शक्ती नव्हती की उभं राहून लोकांना काहीतरी मार्गदर्शन करता येईल.
सो दॅट फेल ऑन हिम.
आणि मग ते त्यांच्यावरच आलं.
ही हॅड टू जस्ट रिस्पॉन्ड टू द ह्यूज नीड ऑफ लॅक्स ऑफ पीपल.
आणि मग त्यांना लाखो जे लोक होते त्यांची जी काही गरज आहे त्याला प्रतिसाद द्यावा लागला.
सो ही वेंट फ्रॉम एरिया ऑफ नागपूर टू एरिया ऑफ नागपूर स्पीकिंग.
आणि मग नागपूरच्या वेगवेगळ्या म्हणजे वसाहतीमधून ते बोलत फिरत राहिले.
सेइंग यस बाबासाहेब इज गॉन.
आणि मग ते म्हटले की होय बाबासाहेब आपल्यामधून गेलेत.
वी हैव लॉस्ट अ व्हेरी ग्रेट लीडर.
तर आपले महान असे नेते आता आपल्या पासून हरवलेत.
बट वी हॅव्हन्ट लॉस्ट हिम.
परंतु आपण काय त्यांना खरंच हरवलेलं नाही.
बिकॉज ही लिव्स ऑन इन अस.
कारण ते आपल्यामध्ये मात्र जिवंत राहणार आहे.
इफ वी रिअली फॉलो व्हॉट ही सेड बाबासाहेब कंटिन्यूज.
तर खरोखरच त्यांनी जे काही सांगितलं आहे जर त्याचं जर आपण आचरण केलं तर बाबासाहेब आपल्यामधून अशा प्रकारे राहतील.
सो ही सेड दॅट ओव्हर 3 डेज ही गेव मोर दॅन 30 टॉक्स.
आणि मग त्यांनी सांगितलं की 3 दिवसाच्या या कालावधीमध्ये 30 पेक्षा अधिक प्रवचन त्यांनी
जस्ट गोइंग फ्रॉम लोकॅलिटी टू लोकॅलिटी अँड स्पीकिंग टू द पीपल देयर.
तर एका वसाहतीतून दुसऱ्या वसाहतीमध्ये जाऊन ते लोकांसोबत असं बोलत राहिले.
वेल दॅट्स अ लॉट ऑफ वर्क.
आणि हे खरं म्हणजे खूप मोठं काम आहे.
वी बी टायर्ड फ्रॉम जस्ट वन डे ऑफ दॅट.
आपण एका दिवसात खूप थकलो असतो.
बट ही वॉज डुईंग इट डे आफ्टर डे.
तर एका दिवसानंतर एक असं लागोपाठ ते करत राहिले.
हार्डली एनी स्लीप.
आणि कदाचित ते म्हणजे काही झोपले सुद्धा नाही.
अँड ही सेड दॅट हिज होल एक्सपिरियन्स दॅट ड्युरिंग दॅट टाइम वॉज व्हेरी डिफरंट.
आणि या कालावधीमध्ये त्यांचा जो काही अनुभव होता तो फारच वेगळा होता.
ही फेल्ट एज इफ ही वॉज अन इम्पर्सनल फोर्स.
तर एक प्रकारे त्यांना असं वाटलं की जणू काहीतरी व्यक्तीविरहित अशा प्रकारचा एक शक्ती त्यांच्यामध्ये आहे.
इन अदर वर्ड्स ही डिडंट फील ही वॉज डुईंग इट.
म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटलं नाही की ते हे करीत आहे.
ही वॉज जस्ट रिस्पॉन्डिंग टू नीड.
तर केवळ जी काही गरज आहे त्या गरजांना ते प्रतिसाद देत होते.
देर वॉज नो सेल्फ इंटरेस्ट.
तर स्वतःच काहीतरी त्याच्यामध्ये आवड आहे स्वरुची आहे असं नव्हतं.
अँड ही सेड दॅट ऑफ्टन ही वुड बी स्पीकिंग विदाउट एनी थिंकिंग.
आणि बऱ्याचदा ते बोलत होते त्याच्यामध्ये काही म्हणजे विचार सुद्धा मनात नव्हते.
जस्ट एज इफ ही वॉज इन समाधी.
जणू काही एका समाधीमध्ये ते आहेत अशा प्रकारे ते सुरू होतं.
अँड ही फेल्ट दॅट इवन दो हीड वर्क्ड सो हार्ड ही वॉज कम्प्लीटली रिफ्रेश्ड and rested.
ani tanna asa vatla ki dari tane khup maje parishram kela tari matra tanna asa vatla ki ti agdi taje tavane ahet ani tanna kahi thakva janavla nahi.
That is spiritual rebirth.
yala adhyatmik punarjanm mhanay.
That's what it means.
ani yacha asa artha hoto.
It means to work, to move, to live in that way.
tar asha prakare karya karna asha prakare maje apan jagna याला आपण आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणू.
जस्ट बी मोटिवेटेड बाय द धम्मा.
तर केवळ धम्माच्या प्रेरणेतून कार्य करणं.
जस्ट बी मोटिवेटेड बाय द ट्रूथ.
तर जे सत्य आहे त्याच्यातूनच त्या प्रेरणेनंतरच कार्य करणं.
जस्ट बी मोटिवेटेड बाय मैत्री बाय करुणा.
तर मैत्री आणि करुणा या प्रेरणेतूनच केवळ कार्य करणं.
सो दॅट एव्हरीथिंग यू डू कम्स फ्रॉम दॅट बेसिस.
आणि मग जे काही तुम्ही करता त्या करण्याचा हाच केवळ आधार असतो.
अँड यू नॅचरली ऍक्ट स्किलफुली.
आणि स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे तुम्ही कुशल कर्म करता.
अँड यू नॅचरली फील जेनरस.
आणि अगदी स्वाभाविकपणे तुम्ही फार तुमच्यामध्ये दातृत्व निर्माण करता.
दिस इज व्हॉट वी आर ट्राइंग टू अचीव.
तर आपल्याला हे प्राप्त करायचं आहे.
वी आर ट्राइंग टू अचीव अ कम्प्लीटली डिफरंट वे ऑफ बीइंग.
तर एक प्रकारे अगदी वेगळ्या प्रकारचा व्यक्ती बनणं हे आपल्याला म्हणजे साध्य करायचं आहे.
सो वी आर प्रॅक्टिसिंग स्किलफुल ऍक्शन.
तर मग आपण कुशल कर्म त्याचा आचरण करीत आहोत.
सो दॅट आवर माइंड्स बिकम मोर रिफाइंड.
तर आपलं मन अधिक शुद्ध होऊ शकेल याच्यासाठी आपण हे करतो.
वी आर प्रॅक्टिसिंग स्पिरिच्युअल डेथ.
आपण आध्यात्मिक जो मृत्यू आहे त्याचा आचरण करतो.
सो दॅट वी ब्रेक आवर फॉल्स अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट इट इज टू बी अरसेल्फ.
आणि मग आपली जी काही एक मिथ्या दृष्टी आहे स्वबद्दलची त्याला तोडण्यासाठी आपण हे करतो.
अँड वी आर ओपनिंग अरसेल्फ्स अप टू द बुद्धस टू द बोधिसत्त्वस so that they move in our minds.
आणि मग आपण स्वतःला बुद्ध बोधिसत्वांसाठी मोकळं करतो जेणेकरून ते आपल्या मनामध्ये एक प्रकारे विचरण करू शकतो.
So that our actions are coming from that level.
तर आपली ही जी काही कृती आहे त्या पातळीवरून ती येत असते.
So when you say bodhi prapti ke liye main ye diksha grahan karta hu, this is what it means.
तर बोधीप्राप्तीसाठी ही दीक्षा मी ग्रहण करतो तर याचा असा अर्थ होतो.
यू आर कमिटिंग युअर सेल्फ टू बोधी.
तर बोधीसाठी तुम्ही स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करता.
नो इन मेनी लाईफ टाइम्स.
तर अनेक म्हणजे पूर्ण जे जीवन पुढे येणार आहे त्याच्यासाठी नाही.
यू आर कमिटिंग युअर सेल्फ टू अटेनिंग दॅट इन दिस लाईफ टाइम.
तर या जीवनामध्ये हे प्राप्त करण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करता.
इट इज क्वाइट पॉसिबल दॅट यू कॅन डू इट.
आणि हे फार शक्य आहे तुम्ही हे करू शकाल.
इफ यू फेथफुली प्रॅक्टिस द धम्म फॉर 10-15 इयर्स दॅट विल बी इझी.
आणि जर तुम्ही फारच प्रामाणिकपणे श्रद्धापूर्वक जर याचं आचरण केलं 10-20 वर्ष तर हे सोपं होईल.
व्हॉट यू नीड टू डू इज कल्टिवेट स्किलफुल ऍक्शन.
तर मग तुम्हाला काय करायची गरज आहे मग? तर जे काही कुशल कर्म आहे त्याचा विकास करायची गरज.
वर्क विथ कर्म.
कर्मासोबत कार्य करायची गरज आहे.
And you know that means integration and positive emotion.
आता तुम्हाला माहित आहे याचा अर्थ होतो की एकरूपता आहे आणि कुशल भावना आहे.
But you're working with this natural force of karma.
आणि मग स्वाभाविक ही जी काही शक्ती आहे कर्माची त्याच्यासोबत तुम्ही कार्य करता.
If you don't work with it, it won't work for you.
आणि जर तुम्ही यासोबत जर कार्य करणार नाही तर ती तुमच्यासोबत तशी कार्य करू शकणार नाही.
You're deliberately trying to see through self-clinging.
आणि जाणीवपूर्वक तुम्ही असा प्रयत्न करता की जी काही स्व आसक्ती आहे त्याच्या मधून बाहेर पडून आपण पाहू शकलो.
So you're committed to working on spiritual death all the way through your life.
आणि मग पूर्ण तुमच्या जीवनभर हे जे काही आध्यात्मिक मृत्यू आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही कार्य करीत असता, त्याच्याकडे तुम्ही पाहत असता.
And you're committed to opening up to these forces of Buddhahood.
आणि मग तुम्ही याच्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होता, स्वतःला तुम्ही मोकळं करता की जे काही बुद्धत्व आहे, ही जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला खुलं करता.
यू आर ओपनिंग अप टू ट्रूथ.
जे सत्य आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला खुलं करता.
यू आर ओपनिंग अप टू मैत्री.
हा, मैत्रीसाठी तुम्ही स्वतःला खुलं करता.
नॉट माय मैत्री बट मैत्री.
आता माझी मैत्री असं नव्हे तर केवळ मैत्रीसाठी खुलं करता.
करुणा.
हा, करुणेसाठी.
यू आर ओपनिंग अप टू द धम्म.
हा, धम्मासाठी तुम्ही स्वतःला खुलं करता.
यू आर ओपनिंग अप टू द बुद्ध.
हा, बुद्धासाठी तुम्ही स्वतःला खुलं करता.
यू आर ओपनिंग अप टू द ग्रेट बोधिसत्त्वस.
हा, जे महान बोधिसत्व आहे त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला खुलं करता.
एंड यू आर लेटिंग देअर मोटिवेशन बिकम युअर मोटिवेशन.
आणि मग त्यांची जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणा तुमची व्हावी अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करता.
सो दिस इज व्हॉट यू आर गोइंग टू बी कमिटिंग युअरसेल्फ्स टू.
आणि ही अशी बाब आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होता.
सो रिअली थिंक हार्ड. Do you want to make that commitment?
आणि खरोखरच याचा अतिशय सखोल तुम्ही विचार करा की खरोखरच अशा प्रकारची प्रतिज्ञाबद्धता तुम्हाला करायची आहे.
Honestly, can you make it?
आता प्रामाणिकपणे तुम्ही पहा की खरंच तुम्ही हे करू शकता का.
Because you know, I want to fly to the moon.
हा, जसं आता मला चंद्रावर तिकडे उडून जायचं आहे.
But I can't.
हा, परंतु मी तसं करू शकत नाही.
So yes, it's one thing to want something, but can you do it?
आता एखादी गोष्ट आपल्याला हवी असणं ही एक बाब आहे, परंतु खरंच आपण ते करू शकतो काय हा विचार करा.
विल यू डू इट?
तुम्ही हे करणार आहात काय?
रिअली मेक अप युअर माइंड.
तर खरोखरच आपल्या मनाची अशी तयारी करा.
दिस इज द डॉमिनंट फोर्स इन युअर लाईफ फ्रॉम नाऊ ऑन.
तर याच्या पुढे मात्र ही शक्ती तुमच्या मनामध्ये अधिक प्रभावी असणार आहे.
फॅमिली, वर्क, एव्हरीथिंग बिकम सेकंडरी टू दिस.
कुटुंब, तुमचं काम, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम होतील.
ओर इवन फॅमिली अँड वर्क हॅव टू बिकम द वेज इन विच यू डू इट.
किंवा कुटुंब किंवा तुमचं जे काम आहे अशा प्रकारची परिस्थिती, त्या परिस्थितीमधून तुम्हाला हे करायचं आहे.
कॅन यू वेक अप इन युअर फॅमिली?
हा, तर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही असं जागा होऊ शकता काय?
बोट बोट कठीण. कॅन यू बी ट्रू इन युअर फॅमिली?
तर कुटुंबामध्ये तुम्ही खरंच सत्य राहू शकता का किंवा स्वतःला सत्यपणे पाहू शकता?
कॅन यू हॅव मैत्री इन युअर फॅमिली?
हा, कुटुंबात राहत असताना तुमच्यामध्ये मैत्री राहू शकते का?
नॉट प्रेम.
हा, प्रेम नाही
बट मैत्री.
हा, पण मैत्री राहू शकते.
प्रेम इज ऑलराइट बट इट मस्ट बी मैत्री एट द बॅक ऑफ इट.
आता प्रेम असणं काही वाईट नाही, परंतु त्याच्या पाठीमागे मात्र मैत्री असली पाहिजे.
कॅन यू डू इट इन युअर वर्क?
जिथं तुम्ही काम करता तिथं तुम्ही करू शकाल का?
बी ऑनेस्ट.
तर याच्याबद्दल प्रामाणिक असा.
इफ यू कांट, I've got the money for your train fare. Maitreya Nagarjun can carry your bags.
आणि जर समजा असं तुम्हाला वाटलं की हे मला जमणार नाही, तर माझ्याकडे पैसे आहेत तुमच्या गाडी भाड्यासाठी आणि मैत्रीय नागार्जुन तुमची बॅग घेण्यासाठी तयार आहे.
Will even give you a flower when you go.
आणि जेव्हा तुम्ही जाणार तर ते तुम्हाला एक फूल सुद्धा देतील.
But I've got one ready.
एक तर माझ्याकडे आहेच.
I'm sure I've got 20 ready if I need them.
आणि जर मला 20 या फुलांची गरज असेल तर पीसही मला इथं सापडते.
बट रिअली अंडरस्टँड फुली व्हॉट यू आर कमिटिंग युअरसेल्फ्स टू.
परंतु खरोखरच हे पूर्णपणे तुम्ही जाणून घ्या की कशाला तुम्ही प्रतिज्ञाबद्धता करीत आहात.
दिस इज गोइंग टू बी द सेंटर ऑफ युअर लाईफ फ्रॉम नाऊ ऑन.
आणि याच्या पुढे मात्र ही बाब तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
युअर प्रिसेप्टर्स कॅन से टू यू वेअर इज युअर कमिटमेंट.
आणि तुमचे उपाध्याय तुम्हाला हे म्हणणार आहेत की तुमची प्रतिज्ञाबद्धता कुठं आहे.
युअर फेलो ऑर्डर मेंबर्स विल बी एबल टू से टू यू वेअर इज युअर कमिटमेंट.
तर तुमचे जे इतर संघ सभासद असतील ते तुम्हाला प्रश्न विचारतील की तुमची प्रतिज्ञाबद्धता कुठं आहे.
सो दिस इज व्हॉट यू आर अंडरटेकिंग.
तर हीच बाब आहे जी तुम्ही आता स्वीकारत आहात.
आणि आय पुट इट प्रिटी ब्लंटली.
आणि मी अगदी सरळ सरळपणे सांगितलेलं आहे.
बिकॉज आय डोंट वॉन्ट यू टू मेक एनी मिस्टेक अबाउट दिस.
कारण मला असं वाटतं की याच्याबद्दल मात्र तुमची कुणाची काही चूक होता कामा नये.
इफ ऑन संडे यू आर स्टील हिअर अँड हॅव द केस अराउंड युअर नेक, आय विल ट्रीट यू एज हॅव्हिंग ऍक्सेप्टेड दिस.
आणि मग रविवारपर्यंत जर तुम्ही इथंच असलात आणि मग तुमच्या गळ्यात जर असा केस आला तर मग जे काही मी असं म्हटलेलं आहे त्या पद्धतीने मात्र मग मी तुम्हाला स्वीकार करेन.
1500, 2000 men and women all over the world will accept you as having accepted this.
आणि मग 1500 हे जे काही स्त्री पुरुष पूर्ण जगभर आहेत ते सर्वच लोक जसं मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे इतरही तुम्हाला तसं स्वीकारणार आहे.
मेक अप युअर माइंड्स.
तर मनाची तयारी करा.
वेन यू लीव द श्राइन रूम टू गो टू द प्रायव्हेट कुटी, स्टॉप.
आणि जेव्हा तुम्ही पूजास्थानातून तुमच्या व्यक्तिगत कुटीकडे जाणार उपाध्यायाकडे तेव्हा तुम्ही थांबा.
सो वेल विल आय गो अँड गेट द प्रायव्हेट ऑर्डिनेशन.
तर मी आता जाऊन माझी व्यक्तिगत दीक्षा ग्रहण करणार आहे का.
विल आय गो टू द कुटी वेअर सुबुटी इज टू गेट द मनी फॉर द ट्रेन फेअर.
किंवा मग जिथं ज्या कुटीमध्ये सुबुती आहेत तर माझं गाडी भाडं घेण्यासाठी मी सुबुतीकडे जाऊ.
दे कॅन बी युअर प्रायव्हेट प्रिसेप्टर ऑर आय कॅन बी युअर प्रायव्हेट TCT.
तर एकतर ते तुम्ही तुमच्या व्यक्तिगत दीक्षेसाठी तिथं तुम्ही जाऊ शकता किंवा मी व्यक्तिगत तुमचा तो टीसी तिकीट देणार होऊ शकतो.
सो आय एम मेकिंग अ जोक बट इट्स अ जोक विथ अ व्हेरी सिरियस मीनिंग.
आता मी विनोद करतो आहे परंतु याच्यामध्ये खरोखरच फार गंभीर असा अर्थ पण दडलेला
आहे. अँड जस्ट रिमेंबर ऑल द टाइम दॅट व्हॉट यू आर ट्राइंग टू अचीव्ह इज दिस कम्प्लीटली डिफरंट स्टेट ऑफ माइंड.
तर नेहमीच हे लक्षात ठेवा की तुम्ही काय प्रयत्न करतात म्हणजे साधण्याचा तर एक वेगळ्याच प्रकारचं नवीन असं मन तयार
करतं. व्हिच यू लिव्ह इन द वर्ल्ड इन अ क्वाइट डिफरंट वे.
आणि मग जगामध्ये फार वेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणजे जगणार आहात.
वी आर नॉट देअर येट.
आणि आता आपण अजून तिथपर्यंत गेलो नाही.
बट वी आर कमिटिंग आवरसेल्व्स टू गेटिंग देअर.
परंतु तिथे जाण्यासाठी मात्र आपण स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करीत आहोत.
एंड वी रियली कॅन डू इट.
आणि खरोखरच आपण हे करू शकतो.
इट जस्ट नीड्स इनफ डिटर्मिनेशन.
केवळ याच्यासाठी पुरेसा निर्धार पाहिजे.
सो दॅट विल डू फॉर टुडे. वी विल मूव ऑन टू द अदर कमिटमेंट्स ओव्हर द नेक्स्ट डेज.
तर आजच्यासाठी एवढं पुरे असेल आणि दुसरं जे प्रतिज्ञाबद्धता आहे त्याच्यासाठी आपण उद्या बघणार आहोत.